नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज रेव्हेन्शो विद्यापीठाच्या 13व्या वर्सुकी दिक्षांत सुवाळ्याक हाजीर रावपाच्यो आसात आनी ओडिशाच्या कटकांतल्या रेव्हेन्शो गर्ल्स हायस्कुलाच्या 3 इमारतीच्या पुनर्विकासाची बुनयाद घालतल्यो. केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांनी सांगला की विशाखापट्टणम बंदर देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्वाची भूमिका निभयता. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांचो कार्यकाळ सोंपपाक आयिल्ल्यान आदले केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुसापती अशोक गजपती राजू हांची गोयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्या. केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया हांच्या अध्यक्षतेखाला ईएलआय योजनेच्या अंमलबजावणीविषयी बसका झाली. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज रेव्हेन्शो विद्यापीठाच्या 13व्या वर्सुकी दिक्षांत सुवाळ्याक हाजीर रावपाच्यो आसात आनी ओडिशाच्या कटकांतल्यान रेव्हेन्शो गर्ल्स हायस्कुलाच्या 3 इमारतींच्या पुनर्विकासाची बुनयाद घालतल्यो. 15व्या शेंकड्यान जल्मल्ल्या व्हड ओडिया कवी आनी विद्वान आदिकाबी सरला दास हांच्या जयंती सुवाळ्यान त्यो वांटो घेतल्यो आनी कटकांत कलिंग रत्न पुरस्कार 2024 भेटयतल्यो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांनी गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत आणि चीन मधले विचार आणि दृष्टिकोनांचे आदान प्रदान करपाचे महत्व अधोरेखित केले. डॉ जयशंकर हांनी बीजिंगात चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग हांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्या चर्चेतल्यान सकारात्मक मार्ग कायम उरतलो आणि विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केलो.
Relationship has been steadily improving since the meeting of Prime Minister Modi and President Xi Jinping in Kazan last October. I'm confident that my discussions on this visit will maintain that positive trajectory. We have marked the 75th anniversary of the establishment of our diplomatic relations. The resumption of the Kailash Mansarovar Yatra is also widely appreciated in India. Continued normalization of our ties can produce mutually beneficial outcomes.
टोरोंटो रथयात्रेवेळार जाल्ल्या व्यत्यायाचो भारतान खर निषेध करून ही कृती घृणास्पद आसा अशें म्हणला आनी कॅनेडियन अधिकाऱ्यांक जापसालदार आशिल्ल्या आड कारवाय करची अशें आवाहन केलां. हे घडणुके विशीं प्रसार माध्यमांनी केल्ल्या प्रस्नांक जाप दितना विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीप जयस्वाल हांणी सांगला की ह्या कृत्या खातीर जापसालदाराक धरपाक भारतान कॅनेडियन अधिकाऱ्यांकडेन हो प्रस्न खरपणान उपस्थित केला. राष्ट्रपती मुर्मू हांणी ओडिशांत बालासोरान एम्स भुवनेश्वर फकीर मोहन ऑटोनॉमस कॉलेजीच्या हांगा जळिल्ल्या विद्यार्थिनी पिडितेच्या पालकांची भेट घेतली. विद्यार्थिनीचेर लैंगिक छळाचो आरोप करून आत्मदहनाचो प्रयत्न केल्या उपरांत ती एम्स भुवनेश्वर हांगा उपचार घेता. संस्थेच्या दिक्षांत समारंभाक उपस्थित रावल्या उपरांत राष्ट्रपती एम्स भुवनेश्वराच्या बर्न सेंटरान गेल्यो आनी विद्यार्थिनीचेर उपचार करपी डॉक्टरांकडेन तिच्या प्रकृतीची आनी तिचेर जाल्ल्या उपचारांची विचारपूस केली. विद्यार्थिनी 95% भाजल्या आनी तिका अत्यंत गंभीर स्थितीन जीवनरक्षक प्रणाली सुसज्ज दवरल्या. मजगती पुलिसांनी ह्या घडणुकी प्रकरणात फकीर मोहन कॉलेजीच्या निलंबित प्राचार्याक अटक केली हाचे आदी विद्यार्थिनीचेर लैंगिक छळ केल्ल्याचो आरोपाखाला मुख्य आरोपी कॉलेजीच्या सहाय्यक प्राध्यापकाक अटक केली. बिहारांतल्या खाशेल्या सघन सुदारणा मोहिमेक लागून वेंचणूक वळेरेंतल्यान 88% मतदारांचे सत्यापन पुराय जाले. 17 लाखा परस चड मतदार कायमचे बिहारा भायर रावतात. अदमासा प्रमाण 0.73% मतदार म्हळ्यार सुमार 5.5 लाख मतदारांची नावां 2 सुवातींनी नोंद जाल्यात अशें वेंचणूक आयोगान सांगलां. ही प्रक्रिया पुराय जातकच सद्याचे मतदार वळेरेंतल्यान 35 लाखा परस चड मतदारांची नावां सत्यापना उपरांत काडून उडयतले असो अदमास आसा. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांचो कार्यकाळ सोंपपाक आयिल्ल्यान 9व्या राज्यपालांची नेमणूक जाल्या. आदले केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुसापती अशोक गजपती राजू हांकां गोंयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्या. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांनी हेर मंत्री तशेंच राजकीय पक्षांनी तांचे नेमणुकेक येवकार दिला. राजू हे 25 वर्सां परस चड काळ आंध्र प्रदेश राज्य विधीमंडळाचे वांगडी आशिल्ले आनी 13 वर्सां आंध्र प्रदेश सरकारान मंत्री आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी कर्नाटकान भारतांतल्या दुसऱ्या सगळ्यांत लांब केबल स्टँड सिंगदूर पुलाचे उक्तावण केले. केंद्रीय रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी कर्नाटकान शिवमोगा जिल्ह्यात सागर तालुक्यात शरावती बॅकवॉटर्साचेर भारतातल्या दुसऱ्या सगळ्यांत लांब केबल स्टँड सिंगदूर पुलाचे उक्तावण केले. सागरा आणि मरकुटिका मजगतीचो हो पूल 2.44 किलोमीटर लांब आणि 16 मीटर रुंद असा. हो पूल सागरा शारापासून प्रसिद्ध चोडेश्वरी मंदिर आशिल्ल्या सिगंदूर मेरेनचे अंतर कमी करतलो. या वेळार उलयताना मंत्र्यांनी पुलाचे नाव चोडेश्वरी देवी असे दवरले. केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी सांगला की विशाखापट्टणम बंदर देशाच्या आर्थिक प्रगती महत्वाची भूमिका निभयता. आंध्र प्रदेशाच्या भेटी वेळार बिमस्टेक कॉन्क्लेवाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या शुभारंभाचो भाग म्हणून तांणी विशाखापट्टणम बंदराक भेट दिली आणि ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि मर्कंटायल मिरेन डिप्लोमॅटी कडेन संबंधित 320 कोटी रुपयांच्या मुळाव्या सुविधा प्रकल्पांची बुनयाद घाली. या वेळार उलयताना तांणी म्हणला की विशाखापट्टणम बंदर कार्यरत असा आणि सध्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्सान जागतिक स्तरार 19व्या क्रमांकाचेर असा. केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया हांच्या अध्यक्षतेखाला ईएलआय योजनेच्या अंमलबजावणीविषयी बसका झाली. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांनी नवी दिल्लीत राज्यांच्या कामगार मंत्री आणि राज्य उद्योग मंत्र्या वांगडा एक आभासी उच्चस्तरीय बसका घेतली. या बसकेचो उद्देश अंमलबजावणी पद्धतींचेर चर्चा करप आणि रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी खातीर सहयोगी धोरणांचो शोध घेवप असा. मेळाव्याक मार्गदर्शन करताना डॉ मांडविया हांनी अधोरेखित केले की ईएलआय योजना ही आत्मनिर्भर भारत निर्माणा खातीर पीएलआय योजने उपरांत दुसरे पाऊल असा. मंत्र्यांनी राज्य मंत्र्यांक मीडिया ब्रिफिंग टेलिव्हिजन आणि रेडिओ मुलाखती आणि हेर व्यासपीठावरवी या योजनेचो सक्रियपणान प्रचार करपाचे आवाहन केले. केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांनी विशाखापट्टणमात 2 दिवसांच्या बिमस्टेक बंदर परिषदेचे उक्तावण केले. हे वेळार उलयताना मंत्री सोनोवाल हांनी म्हणला की भारताचे नेबरहूड फर्स्ट धोरण प्रादेशिक सागरी क्षेत्रात सहकार्याचे फुडारपण करपाच्या ताच्या वचनबद्धतेचे उदाहरण असा. गेल्या दशकात देशांतर्गत बंदरावरवी मालवाहतूक सेवांत 70% वाढ झाल्या असे ताणी नमूद केले.
21st century, our ports are no longer just a modal interface between land and water, but are an integral part of a dynamic and global supply chain network. Inspired by the motto of transformation through transportation and guided by the visionary leadership of our Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji, India has made remarkable strides in enhancing the capacity and efficiency of the ports.
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांनी म्हणला की सरकार वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अंतर्गत पहिलेच खेपे नियातदारांक आणि नवीन बाजारपेठांक प्रोत्साहन दिवपाक नवीन मार्गदर्शक तत्वां जारी करता. आज नवी दिल्लीत राष्ट्रीय एक जिल्लो एक उत्पादन 2024 पुरस्कार समारंभात ते उलयताले. भारतीय हवामान खात्यान आयज राजस्थान आणि छत्तीसगडाच्या काय वाठारांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडले 2 दीस राजस्थान आणि छत्तीसगडात एकसुरे सुवातींनी पाऊस पडपाची खूप शक्यताय असा. खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज रेव्हन्शो विद्यापीठाच्या 13व्या वर्सुकी दीक्षांत सोहळ्याक हाजीर जावपाच्यो असात आणि ओडिशाच्या कटकांतल्या रेव्हन्शो गर्ल्स हायस्कुलाच्या 3 इमारतींच्या पुनर्विकासाची बुनयाद घालतल्यो. केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांनी सांगला की विशाखापट्टणम बंदर देशांच्या आर्थिक प्रगती महत्वाची भूमिका निभयता. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांचो कार्यकाळ सोंपपाक आयिल्ल्यान आदले केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुसापती अशोक गजपती राजू हांचो गोंयचे राज्यपाल म्हणून नियुक्त जाल्या. केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया हांच्या अध्यक्षतेखाला ईएलआय योजनेच्या अंमलबजावणीविषयी बसका झाली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.